हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागं रुद्रा अभितो दिक्षि श्रिता सहस्रशो वैशागं हेण ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्तुभयोरार्त्नियोर्जाम्। याश्रते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्यधनुस्त्वगं सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानां मुखा शिवो नस्तु मनाभव। विज्जं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो। नमस्सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिने नाम्नां पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो। नमो रुद्रायातताविने क्षेत्राणां पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो। नमो रोहितायस्तपतये वृक्षाणां पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
पावस आनंदयात्रेचं वर्णन सद्भक्त अमिताताई कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। कानडाव विठ्ठलु करनाटको तेणे मज लावियला वेधो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे, पाया पडू गेलो तर सगळंच संपलं, समोरची पाऊलही संपली आणि मीपणाचा भावही संपून गेला। साधक भावे लोटांगण घाली, त्याची चिंता साधूस लागली। समर्थ म्हणतात, समर्थांनी नमस्कार करत असताना नमस्कार करणारा जो आहे तर त्याने अहंकार अर्पण करावा असं सांगितलेलं आहे, तर ते ऐकून शिष्याला असं वाटतं की अहंकार तुम्हाला कशाला पाहिजे। यावर समर्थ म्हणतात की मला अहंकार कशास पाहिजे, अहंकार तुझ्याकडून टाकला जावा म्हणून तू अर्पण कर असं म्हणतोय, मला तुझा अहंकार नकोय, मी तो घेऊन काय करणार, पण तो तुझ्याकडून सुटावा म्हणून मी म्हणतो घेईन। सद्गुरूंच्या चरणांवर तुझा अहंकार अर्पण कर। एकूणच नम्रतेने जीवन जगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे। नम्रता जर नसेल ना तर बाकीच्या कोणत्याही वर्तनाला, तो किती ध्यानाला बसतो, तो किती आज्ञापालन करतो, किती जाडजाड पुस्तकं वाचतो, किती मोठे ग्रंथ वाचतो, याला काहीही अर्थ नाही। एवढंच नव्हे तर ज्ञानाचं लक्षण सांगत असताना भगवंतांनी अमानित्वम हे पहिलं लक्षण सांगितलेलं आहे। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम, या अमानित्वमचं भाषांतर विनोबांनी नम्रता असं केलेलं आहे। मान नसणं, मानाची अपेक्षा नसणं, एवढा अर्थ प्रतीत होतो अमानित्वम या शब्दाने। पण नुसती मानाची अपेक्षा नाही असं नाही, नाहीतर मानाची नुसती मानाची अपेक्षा नाही असं नाही, नाहीतर तसे पुष्कळ असतात की आम्हाला काही मान वगैरे देऊ नका। लग्नाच्या याद्या करताना देखील आमचा मान आम्ही करू, तुमचा तुम्ही करा असं म्हणतात, तर असं अमानित्वम नाहीये। अमानित्वम म्हणजे नम्रता आहे। नम्रता नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही, याला परमार्थातला आघाडीचा गुण असं म्हटलेलं आहे। नम्रतेने गुरूंकडे जावं। सगुरुमेवाभिगच्छेत् समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हातात समिधा घेऊन ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय सद्गुरूंना शरण जावं असं म्हटलेलं आहे। भगवंतांनी मला ब्रह्माबद्दल सांगावं असं नम्रतेने म्हणावं असं शास्त्र सांगतं। ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या सद्गुरूंप्रती असणारी नम्रता ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई दृष्टीला पडते। तेथ जी जी महाप्रसादू असं म्हणतात। खरं म्हणजे निवृत्तीनाथांनी आता जास्त बोलू नको, भगवंत काय सांगतात ते सांग असं म्हटल्यावर देखील जी जी महाप्रसादू, जणू तुमचा प्रसाद प्राप्त झाला, तुम्ही तुमच्या स्वमुखाने सांगितलं की आता इथून पुढे निरूपण कर, याच्यासारखं भाग्य कोणतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। एवढंच नव्हे, परमार्थातच नव्हे तर सगळीकडे नम्रतेला महत्व आहे। मागं मला सुचित्रांनी सांगितलेलं अगदी लक्षात आहे की आम्ही शिकवतो, आम्ही शिकवायला उभं राहिल्यानंतर मग मुलं वर्गात येऊन बसली की याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी नम्रता असणार। परमार्थच काय, साध्या शिक्षणाच्या ठिकाणी देखील ते महत्वाचंच आहे। जो शिकवतो, ज्याच्याकडून ऐकायचं त्याच्याकडून श्रद्धापूर्वकच ऐकलं पाहिजे, मग ते अगदी अकॅडमिक असलं तरी सुद्धा। तिथे देखील बुद्धीचा वापर आहेच, पण श्रद्धेनीच जणू करायला लागतं। हिमालयाची उंची 29,000 फूट आहे तर यावर विश्वासच ठेवायला लागतो असं लोकमान्य म्हणतात। एव्हरेस्टची जी उंची आहे ती पाहायला नाही जाऊ शकत। तसं काही गोष्टी अशा असतात की तुम्ही चालल्यानंतरच समजतात। ध्यानाने काय होतं, ध्यान केलं की कळतं, केल्याशिवाय कळणार नाही। प्रार्थनेनी काय होतं, प्रार्थना केल्याशिवाय कळणार नाही। आधी आम्हाला प्रचिती द्या मग आम्ही करू, आधी प्रचिती देता येत नाही। तुम्हाला जसा एखादा प्रकाश शोधायचा असतो तर तेव्हा विश्वास ठेवून त्या मार्गाने चालल्यावर मग ते सापडतं, तसंच आहे, अशी मजा आहे. हे सगळं उमा तू म्हटलेल्या अभंगावरून मी बोललो बरं का. यानंतर पूजनीय स्वामीजींनी सौ आरती वहिनींना ज्ञानोबांचे भजन म्हणावयास सांगितले. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे भजन सौ आरती ताईंनी सर्वांना सांगितले. भजन म्हणून झाल्यानंतर परमपूजनीय स्वामीजींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. इथे आल्यापासून रोज रात्री आपण जमतो. गुरुवारी भोजन झाल्यानंतर जमलो, शुक्रवारी जमलो. पहिल्या दिवशी मुंबईची मंडळी, इन्कम टॅक्समधील रिटायर्ड झालेल्या भगिनी इथे पावसला आल्या. स्वामीजी आले आहेत असे समजल्यावरून त्या इथेही आल्या. कालही त्या इथे होत्या. त्याबरोबरच सुभाषदादा वगैरेही आले. तसंच बारामतीहून आलेली मंडळीही होती. आज मुंबईच्या भगिनी गेल्या आणि नागपूरहून गोडबोले साहेब वृषालीताई आले. स्वामीजी त्यांना असं म्हणाले की तुमच्या बंगल्याचा खूप उपयोग झाला. तिथे जवळपास 10 जण असे उतरले होते. तिथून खूप जवळ असल्याने कार्यक्रमाला त्यांना जायला यायला खूप सोयीचे झाले. यानंतर पूजनीय स्वामीजींनी श्री गोडबोले यांची थोडीशी ओळख करून दिली. स्वामीजी म्हणाले, हे आमचे गोडबोले साहेब आहेत बरं का. आता ते आयडीबीआय बँकेतून रिटायर्ड झाले. या सातारा रिजनचे ते अधिकारी होते. मी जेव्हा बँकेत होतो नोकरीच्या काळात तेव्हा ती युनायटेड वेस्टर्न बँक होती. तुम्ही खूप चांगले काम केलेत. तुमचं खूप चांगलं नाव होतं. आमचे प्रमोद कुलकर्णी तिथे काम करीत होते. माझ्या नोकरीच्या काळामध्ये युनियनच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. माझ्याबद्दल प्रमोद कुलकर्णींचा खूप चांगला भाव होता. आणखी एक घडलेली घटना म्हणजे त्या दिवशी माझा सेंड ऑफ चाललेला होता आणि बँकेचे एमडी असलेल्या गद्रे साहेबांनी केबिनमधून बाहेर पाहिले. काय चाललंय म्हणाले. तेव्हा सर्व समजल्यावर ते असं म्हणाले की मी त्यांचं नाव ऐकून आहे. कार्यक्रम संपल्यावर त्यांना इकडे घेऊन या. कार्यक्रम संपल्यावर मला त्यांच्याकडे घेऊन गेले तर ते खुर्चीतून उठले आणि त्यांनी मला नमस्कार केला. ते म्हणाले, बँक तशी संकटातून चालली आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं म्हणाले. मला असं वाटतं इतक्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींनी याची जाण ठेवावी. ही गुणग्राहकता देखील आहे. नाहीतर स्टाफचा एक क्लार्क तसं म्हटलं तर, पण त्यांना अभिमान वाटला. व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर आपण ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेतून रिटायर्ड होताना ही फार मोठी गोष्ट होती. हे सगळं स्वामीजींचं वैभव आहे असं मला वाटतं. नाहीतर कोण आपल्याला ओळखतं. स्वामीजींमुळे हे आहे. परवा संघाचे संघचालक मोहनजी भागवत यांच्या भेटीचा योग आला. ते देखील अगदी मोकळेपणाने. जवळपास 15-20 मिनिटं मी आणि मिलिंद गेलो होतो. बोलत होतो ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. चांगला प्रतिसाद देत होते. त्यांचाही पारमार्थिक असा दृष्टिकोन आहे. ते नेपाळला जर जमलं तर इतक्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये एकांतात जाऊन राहतात. 3 पुस्तकं त्यांना मी भेट म्हणून दिली. आत्मबोधाच्या वाटा, साधकांचा सांगाती आणि ज्ञानेश्वर दर्शन. त्यांना रोज किती पुस्तकं मिळत असतील, पण ही पुस्तकं त्यांनी आदरपूर्वक घेतली आणि कुरिअरने नागपूरला पाठवून द्या असं म्हणाले. नंतर सोमनाथजी खेडकरांनी मला असं सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर रात्री त्यांनी ती पुस्तकं चाळली आणि फार उपयुक्त आहेत हे मी माझ्याबरोबर विमानातून जाताना घेऊन जातो असं मला म्हणाले. मी सोमनाथजींना म्हटलं की त्यांना जर वाचायला वेळ मिळाला तर त्यांना ध्यानामध्ये रस आहे तर विशेष करून साधकांचा सांगाती त्यांना वाचायला सांगा. ते पुण्यात आल्यावर कधीतरी मला भेटल्याखेरीज राहणार नाहीत. संघाला देखील गोळवलकर गुरुजींनंतर साधना करणारी अशी व्यक्ती सरसंघचालक म्हणून मिळाली. संघाचे फार मोठे लोक होऊन गेले. केशव शास्त्री, के सुदर्शन, राजेंद्र सिंह, बाळासाहेब देवरस यांच्यासारखे. पण तरी देखील पारमार्थिक स्पर्श जो गुरुजींना होता तसा तो यांना आहे. असं लक्षात घ्या, परमार्थ जरी झाला तरी केवळ पूजेत परमार्थ नाही, तसा तो केवळ ध्यानातही नाही. माणसाने माणसाशी चांगलं वर्तन करावं याच्यात तो जास्त आहे. पण मनशांतीशिवाय कसं काय चांगलं वर्तन करणार? अशांतस्य कुतः सुखम. जर धड मन नसेल, द्वेष करणारा असेल, मत्सर करणारा असेल, तर तो दुसऱ्याशी चांगला कसा वागणार? तर हे मनाचे दोष घालवण्यासाठी साधन आहे. पण एवढ्याच गोष्टी नाहीयेत. आत्मदर्शन ही खरी गोष्ट आहे, स्वरूपबोध ही खरी गोष्ट आहे. देह मन बुद्धीचं जे जीवन आहे, त्या जीवनाच्या मुळाशी जे जाणीवरूप अस्तित्व म्हणून जे आहे, ते खरं स्वरूप आहे. ते जाणणं हा परमार्थ आहे. हा खोल अंतरंग परमार्थ आहे. पण त्याचं बाह्य प्रकटीकरण हे सुंदरतेमध्ये आहे, शांतीमध्ये आहे, समाधानामध्ये आहे. वखवख, तळमळ, व्यसनाधीनता, एकमेकांशी भांडण, तंटा, स्वार्थ यांनी सर्व कलुषित होतं. खरं म्हणजे सोप्प आहे. आहे तरी परम सुगम, परिजनासी जाहला दुर्गम, का जयाचे चुकले मर्म सत्समागमा कारणे. सत्संगती आणि सद्गुरूंकडून प्रत्यक्ष श्रवण फार महत्वाचं आहे. सत्संगाबरोबरच योगाचा म्हणजे ध्यानाचा अभ्यास आणि आपल्या नित्यकर्मांचा विचार, निष्काम कर्म म्हणजेच निष्काम भावनेनी केलेलं कर्म आणि पुढे आत्मविचार. अहम आत्मा आहे कधीची विसरो नाहीये अशा भावानी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होणं अशी मजा आहे. चला मंडळी, आता उद्याची निवेदने पंकज दादा करतील. रविवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2017, सकाळी 7 वाजता, माऊली माहेरच्या बाहेरील मोकळ्या प्रसन्न जागेत सर्वजण ध्यानासाठी जमले. परमपूजनीय स्वामीजींच्या समवेत ध्यानाची बैठक म्हणजे दुग्ध शर्करा योग. सकाळची अतिशय शांत, प्रसन्न, विविध पक्षांचे मंजुळ स्वर अशा पवित्र वातावरणात 7 ते 7:40 पर्यंत उत्तम ध्यान झाले. त्यानंतर सर्वांनी गुरुनमनाच्या ओव्या भावपूर्ण अंतःकरणाने म्हटल्या. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसहू पाऊले श्री गुरूंची. इया श्री गुरुचरण सेवा, हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. गुरुनमनाच्या ओव्या म्हणून झाल्यानंतर भारावून गेलेल्या वातावरणात परमपूजनीय स्वामीजी बोलू लागले. 3 दिवसांची ही आपली छोटीशी आनंद यात्रा आज संपन्न झाली. या आनंद यात्रेचा उद्देश स्वामीजींचे जे चरित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे, तो चरित्र ग्रंथ स्वामी स्वरूपानंदांच्या चरणाशी ठेवावा आणि प्रसाद म्हणून तो त्यांच्याकडून घ्यावा असा होता. तसंच चरित्र ग्रंथांमध्ये त्याच्या निमित्तानं ज्यांनी काही ना काहीतरी काम केलं अशा व्यक्तींना घेऊन जायचं असं आपण ठरवलं होतं. तशा पद्धतीनं आपण सगळे, या समितीच्या मंडळींचे नातेवाईक, त्यांचे यजमान, शिवाय डोरल्यातील मंडळी आली, बारामतीची मंडळी आली, मुंबईची मंडळी आली, या सगळ्यांना अचानक लाभ झाला. गोडबोले साहेब, वृषालीताई हेही आले. यावर वृषालीताई म्हणाल्या, स्वामीजी, आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला निघालो होतो, वाटेत पावसला दर्शनाला थांबलो आणि सद्गुरूंची भेट झाली. हे आमचे केवढे मोठे भाग्य. यावर स्वामीजी म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे, तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. अर्जुनाकरता म्हणून भगवंतांनी, श्रीकृष्णांनी जे पारण केलं, त्यावेळी आम्ही त्या अवसरीत पाहुणे म्हणून आलो. तसे ज्यांचे ज्यांचे भाग्य आहे अशी मंडळी इथे एकत्रित आली आणि मग मोठ्या आनंदाने आपले 4 दिवस गेले. आपल्या सद्गुरूंच्याही सद्गुरूंच्या चरणांची बसून आपल्याला साधना करायला मिळाली. खरं म्हणजे जीवनात जे वेगवेगळे भाग्य प्रसंग आहेत, त्यांच्यात हा भाग्याचा प्रसंग फार वरच्या दर्जाचा आहे. ही जशी परमेश्वराची आपल्यावर झालेली कृपाच आहे असं आहे. स्वामीजींच्या स्वरूपानंदांच्या आशीर्वादाने सगळ्या संप्रदायाच्या पूर्वसुरींच्या आशीर्वादाने स्वामीजींचे चरित्र लिहिले गेले. 4 वर्षांपूर्वी या चरित्राचा लिहिलेला संपूर्ण भाग घेऊन आम्ही आलेलो होतो. सगळं चरित्र त्या तऱ्हेने लिहिलं गेलं. त्याच्यावर पुनर्संस्कार करण्याचं काम 4 वर्ष चाललेलं होतं. खूप मोठं काम. जवळपास 650 पानांचा हा ग्रंथ जितका होईल तितका निर्दोष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याचं थोडं काम शिल्लक आहे. त्यात फोटो, अनुक्रमणिका, तसंच परत एकदा तो ग्रंथ 2-3 जणांनी मनात वाचणं आणि त्याच्यात काही असेल तर ते दुरुस्त करणं, अशा एवढ्या छोट्याशाच गोष्टी राहिलेल्या आहेत. पावसून परत जाताना आपण भरभरून आनंद घेऊन जात आहोत. जो आनंद घेऊन जातो त्याच्यामध्ये देखील एक प्रकारचा मनाला झालेला भावनिक आनंद तर आहेच, पण त्याबरोबर प्रकृती बदलाचा जर आनंद आपल्याला झाला, प्रकृती बदल झाला, परमार्थाला अनुकूल अशी प्रकृती म्हणजे द्वेष, मत्सर अशा भावना कमी होणं, आपल्यामध्ये सरलता निर्माण होणं, सर्वांवर विश्वास श्रद्धा निर्माण होणं, विश्वास टाकण्याची प्रकृती वाढणं, प्रवृत्ती वाढणं, अशा प्रकारचे पारमार्थिक बदल जर आपल्यामध्ये झाले आणि ते कायमस्वरूपी ठरले तर मला असं वाटतं की या आनंद यात्रेचा हेतू सफल झाला. आपण परमार्थाला अनुकूल प्रकृती घेऊन गेलो, कारण दर्शन हे भाग्य आहे. स्वामीजींच्या खोलीत ध्यानाला बसायला मिळणं हे एक भाग्य आहे, पण त्याच्याही पलीकडे आपली पारमार्थिक प्रकृती जी आहे ती अजून उत्तम होणं, अशा प्रकारची गोष्ट आपल्या बाबतीत घडावी अशी स्वरूपानंदांच्या चरणी प्रार्थना करतो. यानंतर स्वामीजींच्या जय जयकाराने या अतिशय हृदय आत्मिक शांती समाधान देणाऱ्या सद्गुरूंप्रती शरणागतीचे भाव निर्माण करणाऱ्या यात्रेचा समारोप झाला. जड अंतकरणाने सामान गाडीत चढवून आपापल्या गाडीत बसण्यापूर्वी पूजनीय स्वामीजींना अंतकरणपूर्वक नमस्कार केले आणि सर्व गाड्या पुण्याकडे रवाना झाल्या. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, आपल्या परमभाग्याने केवळ आनंद स्वरूप सुखस्वरूप असणाऱ्या सद्गुरूंचा आपल्याला प्रत्यक्ष सहवास लाभतो आहे. तसंच बोधाच्या विचारांच्या साधनेच्या अंगानेही सहवास लाभतो आहे. असे वाटते की आता गरज आहे ती आपल्या प्रकृती बदलाची, परमार्थाला अनुकूल आचरणाची. मी स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करते की स्वामीजी, हातून घडणारे प्रत्येक कर्म आपल्या स्मरणात घडू दे. साधनेतील सातत्य राखण्याबरोबरच खऱ्या अर्थाने पारमार्थिक प्रकृती उत्तम बनवण्याची वाटचाल व्हावी ही विनम्र प्रार्थना. हरिओम.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने आणि पुढे सरकून घ्यावा.
अमितांनी पावसच्या आनंद यात्रेचं वाचन केल्यामुळं मला सुद्धा त्या यात्रेच्या पुनप्रत्ययाचा अनुभव आला. जे त्याच्यामध्ये सहभागी झाले असतील त्यांना पुन्हा प्रत्ययाचा, आणि जे सहभागी झाले नव्हते त्यांना माझ्यावर पावसची आनंद यात्रा अनुभवण्याचा असा हा एक योग आला असं मला वाटतं. स्वामीजींचा चरित्र ग्रंथ घेऊन जायचं असल्यामुळं त्या ग्रंथाशी संबंधित जी मंडळी आहेत त्यांना नेणं एवढंच स्वाभाविक होतं असं असल्यामुळं त्याच्यापेक्षा अधिक अशा कोणाला या आनंद यात्रेमध्ये सहभागी करून घेता आलं नाही. तसं जर सांगायचं झालं तर मग सगळ्यांनाच सांगितलं असतं, पण तिथं एवढी मोठी संख्या आणि प्रयोजन जर पाहिलं तर तसं काहीच नाही असं असल्यामुळं फक्त एक केलं की त्याच्यामध्ये जे सहभागी आहेत अमिता सहभागी होती त्यामुळं मी अमिताबरोबर मकरंदला देखील यायला सांगितलं. सुचित्रा सहभागी होती लेखनाच्या कामामध्ये, मग नवीनलाही सहभागी व्हायला सांगितलं. त्या तऱ्हेने मी नवीनला किंवा मकरंदला किंवा अभिजित सहभागी होता म्हणून त्याची पत्नी उमा तिला यायला सांगितलं. या मंडळींना मी त्यांचे नातेवाईक म्हणालो. म्हणजे सहभागी असणारे लोक आणि नातेवाईक, नातेवाईक म्हणजे आतेभाऊ मामेभाऊ असे नातेवाईक नाहीत, मी गमतीने म्हणालो. अशी सगळी मंडळी आम्ही गेलो त्यामुळे ती संख्या जवळपास दुप्पट झाली. पण ते नेणं मला संयुक्तिक वाटलं, कारण त्यांच्या सहकार्यामुळे तर यांनी या लेखनाच्या कामामध्ये सहभाग दिला एका तऱ्हेने, आणि एक चांगला ग्रुप आपोआपच तयार झाला. भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना दुःख का असतं असं विचारलेलं आहे, आणि दुष्ट व्यक्तींपासून त्यांना त्रास का होतो, हे त्यांच्या प्रारब्धाचे भोग असतात का, असं दुःख असताना सुद्धा भगवंत भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना सांभाळतो याचा नेमका अर्थ काय आहे. भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना दुःख का असतं, पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्यांना दुःख असतं, सगळ्यांना सुखही असतं, सुखातून आणि दुःखातून कोणीही उणे नसतं. तुम्ही भक्त असलात तरी तुम्हाला सुख होतं, भक्ताला सुख का असतं असा प्रश्न नाहीये, त्याला सुख मिळतं. अनेक प्रसंगी भक्ताला सुख मिळतं, तसं सुख स्वीकारलं की दुःख स्वीकारावंच लागतं. काही काही वेळेला त्याला दुःखही होतं, आणि भक्तही सोडून सगळ्याच प्रकारच्या लोकांना कधी कधी सुख मिळतं, कधी कधी दुःख मिळतं. त्याच्यामध्ये भक्त हे कोणी विशेष नाहीत, त्यांना दुःख मिळतं म्हणूनही विशेष नाहीत, म्हणजे त्यांच्यावर विशेष अन्याय झालाय असं नाहीये, आणि त्यांना सुख मिळतं म्हणजे त्यांना फार विशेष फेवर कोणी केलंय असंही नाहीये. या जगतरहाटीमध्ये अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम या न्यायानी अनुकूल आणि प्रतिकूल वेदनेमुळं सुख आणि दुःख होत असतं. घडलेल्या घटनांचा जेव्हा अनुकूल वेदनेमध्ये परिणाम होतो तेव्हा त्याला सुख असं म्हणतात, आणि घडलेल्या घटनेचा प्रतिकूल वेदनेमध्ये परिणाम होतो तेव्हा त्याला दुःख असं म्हणतात. आणि हे सुख आणि दुःख अर्थात अनुकूल आणि प्रतिकूल वेदना आपण मनुष्य मात्र असल्यामुळं आपल्याला होणारच असं असल्यामुळं एकूणच मनुष्य हा सुख आणि दुःख याच्यामधूनच जात असतो. त्याच्यामध्ये भक्ताला केवळ सुख मिळावं अशी कोणतीही योजना नाही. देहाच्या अंगानी, मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी सुख आणि दुःख हे सर्वांना एकसारखं होणारच. त्याच्यामध्ये आम्ही भक्त आहोत ही नम्रता म्हणा किंवा आम्ही भक्त आहोत हा अहंकार म्हणा, हे बाळगण्याचं कारण नाही दुःखाच्या आणि सुखाच्या बाबतीत. त्याच्याऐवजी भगवंत म्हणतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमापायिनाहा अनित्याहा तांस तितिक्षस्व भारत. भगवंतांचा उपाय असा आहे की दुःख असेल तर तितिक्षेनी ते सहन करावं, सुख असेल तरी देखील तितिक्षेनीच ते सहन करावं. मात्रा स्पर्श म्हणजे बाहेरच्या विषयांचे इंद्रियांना होणारे स्पर्श, मनाला होणारे स्पर्श, बुद्धीला होणारे स्पर्श. ते नेहमी हवं आणि नको असा भाव निर्माण करतात. शीतोष्ण सुख दुःख दाहा, ते शीत म्हणजे अनुकूल हवं अशा प्रकारचे, उष्ण म्हणजे प्रतिकूल नको अशा प्रकारचे असे भाव निर्माण करतात. तसंच हा भाव कायम राहत नाही. ते आगमापायिनाहा म्हणजे ते येतात आणि नंतर कालांतराने पश्चात काळाच्या प्रभावाने जातात देखील. तसंच ते अनित्य आहेत, ते येतात आणि जातात म्हणून तर ते अनित्य आहेत. म्हणून दुःखाच्या नंतर देव कृपाळूपणाने सुख देतो असं संत आपल्याला त्याकरता सांगतात. ते कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नसते आणि दुःख जरी झालं तरी देखील ते निघून जाणार असतं. आणि असं समजू नका की भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना दुःख असतं. जे सदाचारी नसतात, अनाचारी असतात, त्यांनाही दुःख असतं बरं का. त्यांना केवळ सुख असतं असं समजू नका. त्यांनाही दुःख असतं. त्यांच्या उद्दिष्टपूर्ती नंतर त्यांना सुख होतं, पण त्यांची उद्दिष्टच इतकी भयानक असतात की ती उद्दिष्ट प्राप्त केल्यानंतर त्यांना जे सुख मिळतं त्या सुखामध्येच त्यांना जवळ आपल्या सुरक्षिततेकरता काळजी व्हायला लागते. कायम कायद्याचा धाक त्यांच्या मागे असतो. ते सुखी असतात असं आपल्याला वाटतं तो भ्रम आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की खूप उत्तम घरात राहणारा मनुष्य हा सुखी असेल, ज्याचा खूप मोठा बँक बॅलन्स आहे असा माणूस सुखी असेल, फार उच्च पदस्थ आहे तर तो सुखी असेल, खूप चांगली सत्ता ज्याच्या हातात आहे तो सुखी असेल असं आपल्याला जर वाटत असेल तर तसं नाहीये. ते सुखी आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्यांना या सगळ्याबरोबर संबंधित काही ना काहीतरी एक पिंचिंग दुःख हे असतं. आपल्याला दुरून डोंगर साजरे असं वाटत असतं आणि त्यातून दुराचारी आणि अनाचारी अशा व्यक्ती असतील तर ते सुखात तर मुळीच नसतात. त्यांचं जीवन कायम द्वेषानी सुडानी बदला घेण्याच्या भावनेनी, सतत दुसऱ्याच्या तुलनेत आपण मोठंच असावं या इच्छेनी भारलेलं असतं आणि त्यामुळं ते अस्वस्थ असतात. त्यांच्या कर्मांनी ते तशा प्रकारचा मोठेपणा मग सत्तेमध्ये असेल, संपत्तीमध्ये असेल, कशाही मार्गाने मिळवतात, पण ते सुखी मुळीच नसतात. ते सुखी नसतात. त्यांनाही दुःख असतात. ते दुःखाने भरलेले असतात. त्यांचं मन अतिशय खराब असतं. मी नावं न घेता सांगतो, पण अगदी मोठ्या राजकीय नेत्यांच्या जवळ असणाऱ्या आणि वेगवेगळ्या, त्यांनी सांगितले की गाडीतून जाताना अक्षरशः काय म्हणू, आई बहिणीवरून शिव्या. जे विरोधक आहेत तर तो कसा मरेल, त्याचा कसा नाश होईल असाच विचार त्यांच्या मनामध्ये असतो. त्यांचं मन स्वच्छ नसतं, साफ नसतं, अतिशय तीव्र द्वेषाने मत्सराने भरलेलं असतं. आणि जे आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे की मीच सिद्ध असावं, मीच बलवान असावं, मीच सुखी असावं, असा भाव ते वागवत असतात आणि अतिशय अनाचार करत असतात. कधी कधी सात्विक माणसाला अशा प्रकारे ऐहिक दृष्ट्या भरभराट असलेल्या माणसाची असूया वाटते बर का, की आम्ही असे आणि तो मस्त असं त्याला वाटत असतं. ती तशी परिस्थिती नाही असं मी तुम्हाला सांगतोय. सात्विक माणूस जरी असला किंवा चांगल्या कर्मांचा जरी मनुष्य असला तरी देखील तो विकारापासून संपूर्ण सुटलेला नसतो. असं असल्यामुळं इतकं सगळं नेकीनी चालून देखील आम्ही तीन खोल्यांच्या घरातच राहतोय असं तो कधीतरी म्हणतो. आणि तो मात्र धड न करता दोन दोन चार चार बंगले त्याचे केवढ्याल्या जमिनी असं तो म्हणतो. ही सात्विक माणसाला देखील म्हणजे जो आपलं वर्तन सातत्य राखू शकतो त्यालाही मन असल्यामुळं तो कधी कधी त्याच्या ठिकाणी उद्वेग निर्माण होतो स्वतःच्या परिस्थितीविषयी आणि तो अशा प्रकारची नावं ठेवू शकतो. त्याच्या ठिकाणी किंचित मत्सर किंवा असूयेची भावना संपत्ती पाहून अथवा सत्ता पाहून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी पाहून निर्माण होते, ती त्यांनी प्रयत्नपूर्वक काढायची असते. आपल्या मार्गावर दृढ विश्वास ठेवून चालायचं असतं. आता राहिला तो प्रश्न की भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना दुःख का असतं. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी असतील. जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी असतील. अगदी कुंती भक्त होती, पांडव भक्त होते, तरी त्यांना दुःखातून जावं लागलं. का जावं लागलं? या जगतामध्ये एकाच वेळेला कोट्यावधी कर्म चालू असतात जी तुम्ही करत असतात, दुसरेही करत असतात. त्या कर्मांचा जेव्हा एकमेकांशी क्लॅश होतो आणि तुम्हाला जे हवे तेच दुसऱ्याला हवे अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा संघर्ष येतो. मग तुम्ही भक्त असाल, तुम्ही ऐहिकामध्ये आहात. पांडवांना राज्य हवं होतं ना, त्यांचं गेलेलं राज्य त्यांना हवं होतं. ऐहिकामध्ये संघर्ष आला, आता तो संघर्ष करावा असं भगवंतांचं म्हणणं होतं. पण तो कोणत्या बोधानी कोणत्या बोधात स्थिर राहून करावा याकरता भगवद्गीता आली. तरी देखील ऐहिकाला ऐहिकाच्या पद्धतीने दुःख आणि सुखही भोगावीच लागतात. त्याच्यातून सुखतो भक्त नाही तर सिद्ध सुखतो, बऱ्याचदा सिद्ध सुखतो. तो सुख आणि दुःख याला समान जर लेखत असेल, भावत असेल, तसा त्याचा अभ्यास असेल, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो अशी जर त्याची भावना भूमिका हळूहळू करून पक्की झाली असेल, तरी देखील त्याला सुखानी सुख होईल, दुःखानी दुःख होईल, पण स्थितीस्थापकत्वासारखं ते असेल. इलास्टिसिटी कशी असते, रबर ताणलं आणि ते जर सोडलं तर ते परत जाग्यावर येतं, तसं त्याचं मन सुखानी जरा ताणलं जाईल आणि परत जाग्यावर येईल. त्याच्या नातवाला फार चांगले मार्क मिळाले तर त्याला काहीच वाटणार नाही असं समजू नका. त्याच्या मुलीचं लग्न ठरलं तर त्याला काहीच वाटणार नाही असं समजू नका. त्याला सुख होईल, सुख होण्यात गैर काही नाहीये. आणि जर एखाद वेळी दुःखाचा प्रसंग आला तर त्याला दुःख देखील होईल, पण तो समाहित स्थिती थोड्याच काळात, काही क्षणात म्हणा किंवा काही वेळात म्हणा, असा तो समाहित स्थितीत येतो आणि आपल्या स्वतःचीच देहातीत भूमिका आहे ती भूमिका त्याच्या कायम लक्षात राहते. तो आपल्या स्वतःच्या देहाकडे वेगळेपणाने पाहायला शिकतो. त्यामुळे संबंधितांच्या देहाच्या बाबत देखील तो थोडेसं त्यांच्या सुखदुःखाबद्दल वेगळेपणाने पाहायला शिकतो. त्या तऱ्हेने भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना दुःख असतं आणि अगदी भगवंत उपस्थित असताना देखील पांडवांना दुःख भोगायला लागलं अशी वस्तुस्थिती आहे. दुष्ट व्यक्तींपासून त्यांना त्रास का होतो? तुमच्या पायात काटा मोडला तर काट्याने चांगल्या माणसाच्या पायात का मोडावं असं असू नाही शकत. त्याचा स्वभाव आहे, त्याच्यावर दाब तुमचा पडला की तो आत गेला समजा. तसं काही प्रकृतीच अशा असतात की त्या प्रकृती जगात सगळ्यांना दुःख देत फिरतात. तुम्हीच भक्तच असा नाही, त्याच्या सपाट्यात जो येईल तो त्याच्याकडून फटका खाऊन जाणार. ते ज्याला ज्याला भेटणार त्याला तिरकं बोलून जाणार, कुचेष्टा करणार, स्पर्धा करणार, त्याचं अनहित करणार, डावपेच खेळणार. अशा व्यक्तींशी संबंध आला की तुम्हाला त्याचा फटका बसणारच. का बसणार असं कृपया विचारू नका, कारण त्याची ती प्रकृती आहे. जसं नाथ त्या विंचवाला बाहेर काढत होते आणि तो चावला की त्यांना वेदना व्हायच्या, हात झटकायचे, तो परत पाण्यात पडायचा, ते परत त्याला काढायचे, आणि एका प्रयत्नात त्यांनी त्याला काढला असं म्हणतात. पण असं काही वेळेला झालं की ते काढायचा बुडतोय म्हणून काढायचा प्रयत्न केला तर तो चावला, परत पाण्यात पडला इत्यादी. तसं दुःख दुष्ट लोकांवर उपकार करायला जरी गेला तरी देखील तो तुमच्याकडे वेगळ्याच भूमिकेतून पाहतो. तो तुम्हाला उकळायलाच बसलेला असतो. तुमची मनोभूमिका काय आहे याच्याशी त्याला काही संबंध, त्याच्या दृष्टीने तुम्ही सावध असता. तो अनेकांना कैचित पकडत असतो आणि तुम्ही मोठ्या इथून प्रवचन ऐकून गेलात म्हणून तुमची मनोवृत्ती व्यापक झाली याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. तो त्याच्या दृष्टीने तुम्ही त्याचे गिराहिक असता आणि मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे भक्त आहोत, सदाचारी आहोत आणि याने आम्हाला का फसवलं, तुमची निवड चुकली. म्हणून समदर्शीन असणं आणि समवर्तीन असणं याच्यात भगवद्गीता फरक करते. हा आगांतुक गुण आहे, व्यक्ती, व्यक्तीची प्रकृती, व्यक्तीचे गुण, कोणाशी संबंध ठेवायचे, कोणाशी न ठेवायचे याचा अधिकार आपल्या हातात असणं आणि दुष्ट दुर्जन वंदावे पण त्यांना लांब ठेवावं असं जे म्हणतात तशा प्रकारे वागणुकीची धाडणी. आणि जेव्हा अशी परिस्थिती येते की त्यांना लांब ठेवता येतच नाही तेव्हा त्यांच्यापासून दुःख होणार हे गृहीत धरून आपण चालावं. का होतं हा प्रश्न तसा भाबडा आहे असं मला वाटतं. ते होणारच, जसं आगीवर पाय पडला की मग का पोळावं, पोळणार. शेवाळ्यावर पाय पडला, तुम्ही आपटी खाल्ली तर तो शेवाळ्याचा दोष नाही, तुमचा दोष आहे. तुम्ही शेवाळ्यावर अजाणतेपणाने पाय ठेवला किंवा घाईघाईनी चालायला लागलात तुम्ही पडणार जसे तसं या संबंधातून तुम्हाला प्राप्त होणार. ते म्हणतात हे त्यांच्या प्रारब्धाचे भोग असतात का? असं दुःख असताना सुद्धा भगवंत भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना सांभाळतो याचा नेमका काय अर्थ आहे? तर असं या जगाच्या वर्तनाने फार दुःखी झालेल्या कोणीतरी विचारलेला प्रश्न असेल हा. तो मग आपल्या प्रारब्धाचे भोग म्हणून पाहतो. कधी कधी घरात आपला भाऊच दुष्टपणा करत असतो, हा प्रारब्धाचा भोग आहे नक्की मी सांगतो. तुम्हाला स्वास्थ्यच मिळू देत नाही हा प्रारब्धाचा भोग आहे, तरी देखील त्याच्याशी संबंध तोडणं तुमच्या हातात आहे. तुम्ही ते तोडून टाकावेत असं मी म्हणेन. तेच करत बसण्यापेक्षा अशा लोकांचं काय आहे की त्यांच्याशी संबंधच नसला की जास्त बरं. त्यांनी आपल्याला पाहूच नाहीये इतके ते दूर असले तर मग ते ज्यांना पाहतील त्यांना तो ते प्रसाद देत जातील. आपला या व्यक्तींशी संबंध जर तोडता आला तर तोडावा. तशा तऱ्हेने दोन मित्र कमी, दोन नातेवाईक कमी असतील तरी काही फरक पडत नाही एकूण जीवनामध्ये. पण अशा लोकांशी आपण संबंध ठेवू नये. स्वामीजी तर म्हणत असत की परमार्थी माणसांनी बाकीचे सगळे संबंध हे अगदी कमीत कमी जरुरीपुरते ठेवावेत. जे अभाविक अश्रद्धा आहेत, दुष्ट दुर्जन तर सोडाच, पण ते असं म्हणतात की त्यांना आपुल्या घरासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, असं स्वामीजी याच्यावर उपाय म्हणून सांगत असत. नाहीतर आपण त्यांच्याकडे जायचं, मग तुम्ही आमच्याकडे जेवायला आहे म्हणायचं, मग आम्ही आलो आता पुढची पाळी तुमची असं म्हणून परत त्यांच्याकडे जायचं, आणि मग ते संघर्षण उगीच वाढायचं, असं करण्याचं काही कारण नाही. म्हणून प्रारब्धाचे भोग म्हणजे अगदी घरातच अशी व्यक्ती असेल तर तसा प्रारब्धाचा भोग आहे. एरवी जर ते तोडता आलं तर जरूर तोडावं. असं दुःख असताना सुद्धा भगवंत भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना सांभाळतो याचा नेमका अर्थ काय आहे? असं असताना देखील भगवंत बोधाच्या अंगानी सांभाळतो. त्याच्याकरता मात्र आपण खरंच भक्त आहात ना, जे इतकं गृहित धरून हा प्रश्न आहे की आपण फारच मोठे भक्त आहोत, असं गृहित धरून हा प्रश्न विचारलेला आहे. तर भक्त म्हणजे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावावे अशी भक्ताची व्याख्या केलेली आहे. मन मना भव मद भक्त हा मद्याजी माम नमस्कुरु, मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसीमे, असं भगवंत म्हणतात. अशा कॅटेगरीचे आपण भक्त होण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर आपण आपले थोडे बहुत केंद्रात येतो किंवा रोज सारसबागेच्या गणपतीला नमस्काराला जातो आणि आपण आपल्या स्वतःला भक्त समजतो असं नाही. भक्ती देखील आपण कशी आणि किती करतो आणि त्या भक्तीमध्ये पारंगतता म्हणजे परमात्म्याशी एकरूपता अशा पद्धतीने राहण्याचा प्रयत्न, नाम घेत असताना नाम घेणारा स्वतःलाही विसरून एक रामच शिल्लक आहे या भावनेमध्ये येतो, अशा प्रकारची कोणती भक्ती आपण खरंच करतोय ना, हे प्रश्न विचारणारेही तपासून पाहायला गरजेचं आहे. नुसतंच आपल्याला भक्त या श्रेणीत टाकून प्रश्न विचारता येणार नाहीत तुम्हाला. तुम्ही असालही भक्त, पण भगवंत अशा असं दुःख असताना देखील भक्तांना आणि सदाचारी व्यक्तींना कसं सांभाळतो, म्हणजे आम्हाला सांभाळत नाही यांना कसं काय सांभाळतोय कोण जाणे, असा त्याचा भाव नसावा. कसं सांभाळतो हे स्वरूपानंदांच्या चरित्रावरून कळेल. पहा जरा कसं सांभाळतो हे तुकाराम महाराजांच्या चरित्रावरून कळेल. तुम्हाला समजेल कसं सांभाळतो. तुम्हाला समजेल अनेकांच्या कान्होपात्राच्या चरित्रावरून, अनेकांच्या अनेक संतांच्या आणि साधकांच्या चरित्रावरून समजेल की तुम्हाला भगवंत कसा सांभाळतो. मात्र तुम्ही तसे होणं गरजेचं आहे. नुसतंच आपल्या स्वतःला भक्त म्हणण्यात काही अर्थ नाहीये. भक्त म्हणजे भगवद्गीतेचा जो भक्त आहे तो कर्म करणारा, ज्ञान विचार जागवणारा, कर्मफल त्याग करणारा, ध्यान करणारा, त्याच्याही पुढे जाऊन उपासना करणारा आणि त्याच्याही पुढे जाऊन सर्व भूत हिते रताहा, असा सर्व भूतमात्रांच्या हिताच्या बाबत जो आस्था बाळगतो असा भगवद्गीतेचा भक्त आहे. जो टिळा लावतो किंवा माळा गळ्यात असते तो केवळ भक्त नाही, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो. त्यामुळे तुम्ही माळ घालताय याचा अर्थ भक्त आहात आणि रात्री फक्त भजन वगैरे करताय म्हणून तुम्ही भक्त आहात असं नाहीये. त्यामुळे आपणही काही पावलं भक्त होण्यासाठी जरूर टाकू आणि मग आपल्याला बोधाच्या अंगाने, शांती सुखाच्या अंगाने, परिस्थिती विरोधात असताना देखील समाधानाच्या अंगाने कसा भगवंत सांभाळतो. दुःखाची झळ ही मनस्थिती जर दुःख स्वीकारण्यास तयार नसेल आणि आतल्या सुखात रममाण असेल तर बाहेरचं दुःख असलं तरी तो सुखाचा प्रत्यय घेतो. अशी कशी राहते, याच्याकरता काय करायला पाहिजे? आपण करता आहात, श्रवण करता आहात, साधना करता आहात, तशा तऱ्हेने भक्त झाल्यावर तुम्हाला नक्की कळेल की कसा सदाचारी व्यक्तींना आणि भक्तांना भगवंत सांभाळतो. व्यावहारिक तोटे आणि व्यावहारिक लाभ याकरता हा प्रश्न नाहीये. हा आंतरिक स्थिती त्याची कशी सांभाळली जाते याकरता आहे. कारण काही उत्तम लोकांची, उत्तम भक्तांची व्यावहारिक भरभराट ही चांगली होते, तर काहींची तितकी व्यावहारिक भरभराट होत नाही, पण दोघांचीही अंतरस्थिती समान असते. नाथांनी त्यांचं घर कित्येक वेळेला लुटवलं. नाथांच्या आदरापोटी इतकं भरभरून समाजाने नाथांच्या चरणांवर द्रव्य अर्पण केलं की नाथांना ते लुटवावं लागलं. तर तुकाराम महाराजांच्या वाट्याला अशा प्रकारचे भोग आले नाहीत, पण दोघांचं समाधान मात्र एक होतं आणि दोघांनाही भगवंतांनी सांभाळलं. नाथांना अशाही परिस्थितीत बोधाच्या अंगाने भगवंतांनी सांभाळलं आणि अशा विपरीत परिस्थितीत तुकाराम महाराजांना देखील बोधाच्या अंगाने भगवंतांनी सांभाळलं. अशा प्रकारे आपण याच्याकडे पाहूया. अमृता ये अभंगमान. गोविंदा रे गोपाळा हरी हरी.
गोविंदारे गोपाळारे गोविंदारे गोपाळारे गोविंदा. छंद तुझा जडला घन नीळा, छंद तुझा जडला घन नीळा. आ गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा. जगजेठी हा बनुनी गुराखी, जगजेठी हा बनुनी गुराखी, पाठीवरती घोंगडी काठी, पाठीवरती घोंगडी काठी. यमुना तीराला नेतो कपिला, असा हा हरी सावळा. गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा. व्याकुळ अंतर राही निरंतर, व्याकुळ अंतर राही निरंतर. नयनींचे निर झरते झर झर, नयनींचे निर झरते झर झर. दर्शन दे रे आता मजला, दर्शन दे रे आता मजला. तुझा दासा नंदलाला, तुझा दासा नंदलाला. आ
गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा, छंद तुझा जडला घन नीळा, छंद तुझा जडला घन नीळा, गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा।
वाह, हरि हरि हरि। अमृता तुझी ती चाल तयार झाली का परवाची? म्हणशील तुझ्याकडे आहे देऊ तुला?
इतकी पक्की नाही झाली स्वामीजी,
नाही झाली, मग पक्की झाल्यावर म्हण।
मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं।
नाही बरोबर आहे,
लगेच म्हणणे सर।
गौरींनी चांगलं म्हटलं बर का, पण तू लावलेली जी चाल आहे ती आणि तिची जवळची आहे, पण थोडा फरक आहे। कधीतरी
पुढच्या वेळी
आपण, हो गौरीने त्या दिवशी चांगलं म्हटलं। आपण एक दोन मिनिटं शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी राम राम हरी हरी बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि हरि।